नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल कोसळला, 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथील दुर्घटना. उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 ठार, मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश. चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवा स्थगित. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. आणि राज्यभरातील शाळा उद्यापासून सुरू, एसटीचा पास मिळणार थेट शाळेत. रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून विद्यार्थ्यांची होणार मुक्तता. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील मावळमधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळून पुलावरील 25 ते 30 पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मावळमधील कुंडमळा हे पर्यटन स्थळ आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेले होते. पुलावर लोकांची गर्दी जास्त झाल्यानं हा पूल कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस, अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांचं पथक पोहोचलं असून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतकार्य वेगानं करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. ते म्हणाले,
मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे. प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत. एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही.
दरम्यान राज्यात गेल्या 24 तासापासून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यात गोरेगाव परिसरात काल ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. रायगड जिल्ह्यातील आंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातील 2 दिवसांपासून वादळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरातील खरक पर्वतीय प्रदेशात आज पहाटे 5:30 सुमारास हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विदर्भातील यवतमाळच्या वणी इथले खासगी प्रवासी वाहतूक व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि 2 वर्षीय मुलगी काशी यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान पुढील आदेशापर्यंत आता चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सायंकाळी सायप्रस विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचं सायप्रसच्या राष्ट्रपतींनी स्वागत केलं. सीमापार दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबाबत आभार मानण्याची संधी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यामुळे मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावर रवाना होण्याआधी सांगितलं. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी कसा सामना करायचा याबाबत अधिक स्पष्टता आणण्याकरता हा दौरा उपयुक्त ठरला असल्याचं ते म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाची देवाणघेवाणही या दौऱ्यामुळे शक्य होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. सायप्रस हा भूमध्य सागरीय प्रदेशातला आणि युरोपीय महासंघातला एक जवळचा मित्र आणि महत्वाचा भागीदार असल्याचं ते म्हणाले. कॅनडा इथं होणारी G7 शिखर परिषद जागतिक समस्यांवर आणि विशेषतः जगाच्या दक्षिणेकडच्या देशांच्या समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. राज्यातील सर्व शाळा उद्या सोमवारपासून सुरू होत आहेत, त्यामुळे शाळांचा परिसर या चिमुकल्यांच्या आगमनाने गजबजून जाणार आहे. विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्याच्या उद्देशाने अनेक शाळांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. लातूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करताना पहिलीतल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार आहेत. त्यांच्या पायांचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रमही राबवला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध मान्यवर भेटी देणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बीड तालुक्यातील कोरेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या मुलांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 16 जून पासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासंदर्भातील सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयक माहिती देत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले डॉक्टर विवेक चर्जन यांनी दिलेली पश्चिमोत्तानासन विषयीची माहिती जाणून घेऊयात.
या आसनामध्ये शरीराची पश्चिम बाजू म्हणजे पाठीमागची बाजू तीव्रतेने ताणली जाते म्हणून या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी बैठक स्थितीमध्ये पाय समोर लांबून बसावे, दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडावेत आणि समोर झुकून पाठीचा कणा ताट ठेवून श्वास सोडत कपाळ गुडघ्यांना टेकवावे. या आसनामुळे कंबरेच्या सांध्यांची लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते, स्वादुपिंडाचे कार्य सुधारून मधुमेह कमी होण्यास मदत होते. शिवाय किडनी देखील सुदृढ होतात. ज्यांना कंबरेच्या मणक्यात स्लिप डिस्क, हर्निया वगैरे आजार आहेत तसेच सायटिकामुळे पायामध्ये वेदना आहेत त्यांनी हे आसन मुळीच करू नये.
अहमदाबाद विमान अपघातातल्या 31 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले असून आतापर्यंत 12 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. प्रत्येक मृताच्या कुटुंबासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आलं असून त्यात एक वरिष्ठ अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि एक समुपदेशक यांचा समावेश आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयाचे अतिरिक्त अधीक्षक डॉ रजनीश पटेल यांनी दिली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. गोविंद बल्लाळ देवल स्मृती दिनाप्रित्यर्थ मुंबईत आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात 20 केंद्रांवर येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी आणि अंतिम फेरी दिनांक 18 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत होईल. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास 1,00,000 रुपये तर द्वितीय व तृतीय संघांना अनुक्रमे 75,000 व 50,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे असं भोईर यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथं आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत 17,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात 22 जुलै रोजी शुद्ध देशी गाय संवर्धन दिन साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानिमित्त चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, प्रदर्शने आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या की देशी गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असून देशी गायींचे दूध, शेण आणि गोमूत्र उत्पादन आणि विपणनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर याद्वारे भर दिला जाईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात आज कोल्हारघोटी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताची जिम्नॅस्टिकपटू प्रणती नायक हिनं दक्षिण कोरियाच्या जेचियन इथं आयोजित आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक विजेतेपद क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वॉल्ट प्रकारात काल पदक जिंकलं. आशियाई स्पर्धेत पदक कमाईची प्रणितीची ही तिसरी वेळ असून याद्वारे आशिया खंडातील सर्वात यशस्वी भारतीय जिम्नॅस्ट बनली आहे. भारतीय हॉकी संघाचे दिग्गज खेळाडू मनप्रीत सिंग आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच त्यांनी इतिहासात आपलं नाव कोरलं. बेल्जियममधील अँटवर्प इथं खेळल्या जाणाऱ्या FIH हॉकी प्रो लीग सामन्याच्या वेळी ते भारताची जर्सी घालून मैदानात 400 वेळा उतरल्याची नोंद झाली. पंजाबचे 33 वर्षीय मिडफिल्डर मनप्रीत सिंग हे माजी कर्णधार आणि हॉकी इंडियाचे विद्यमान अध्यक्ष डॉ दिलीप तिर्की यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय पुरुष खेळाडू ठरले आहेत. 2011 19 वर्षांच्या आक्रमक खेळाडू म्हणून पदार्पण केल्यापासून ते भारतीय मिडफिल्डर च्या हृदयाचा ठोका बनण्यापर्यंत मनप्रीत सिंग यांची कारकीर्द भारतीय हॉकीच्या पुनरुज्जीवनाचं प्रतिबिंब बनली आहे. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं आज सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमानानं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल कोसळला, 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती. राज्यभरातील शाळा उद्यापासून सुरू, एसटीचा पास मिळणार. थेट शाळेत रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून विद्यार्थ्यांची होणार मुक्तता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10